रेड एफएम कहता है, रेड एफएम कहता है, घर से बजाते रहो।
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर महक तुमच्या सोबत आहे आणि प्रोजेक्ट कर्तव्य जे खूप सुंदर काम करत आहे आपल्या नांदेडमध्ये त्याचेच मेंबर्स आज आपल्या सोबत आहेत, सौरभ आणि राहुल। उन्हीं से बातें कंटिन्यू करते हैं। प्रोजेक्ट कर्तव्य जितकं सुंदर काम सध्या करत आहे नांदेडमध्ये, सो याची सुरुवात कधी झाली आणि फाउंडेशन कधी झालं?
कर्तव्यमध्ये 300 लोक 300 च्या वर सध्या युवक सहभागी आहेत। जेव्हा श्रीलंकेला गेलो तेव्हाही आमच्या बरोबर अनेक महत्वाची नावं होती महाराष्ट्र समाजकार्यात अग्रेसर असणारी, त्यामध्ये चिंतामणी पवार नावाचे होते जे पाणी फाउंडेशन मध्ये काम करत होते, संतोष सर्वसेवन आमच्यामध्ये जे होते त्यांनी सायकल रॅली केली होती काश्मीर टू कन्याकुमारी पर्यंत, आमच्या बरोबर एक मुलगी होती जयश्री देवडकर नावाची जी मुंबईत सध्या समाज काम करत असते, असे अनेक लोक आमच्या बरोबर हळूहळू जोडल्या गेली। आजची संख्या 300 च्या वर आहे आणि या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही असं ठरवलं की प्रोजेक्ट कर्तव्य फक्त हे अभ्यासापुरत किंवा मग आपण रिपोर्ट पब्लिशन पुरत न ठेवता ऑन फील्ड काम करायला सुरुवात करायला हवं। मागच्या बाजून आमचं बोलणं झालं, प्रोजेक्ट कर्तव्य सध्या आम्ही कोरोनासाठी 3 प्रकारच्या टीम आपण तयार केलेल्या आहेत, त्यामध्ये एक डिजिटल टीम आहे, एक ऑनसाईट काम करणारी टीम आहे आणि एक अवेअरनेस क्रिएट करणारी टीम। तर प्रोजेक्ट कर्तव्याची सुरुवात अशी झाली आणि प्रेरणा म्हणजे आम्ही समाजात राहतोय बघतोय समाजाच्या आसपासच्या गोष्टींना जवळून पारखतोय, तेव्हा आम्हाला असं कळालं की जर भारतामध्ये युवकांची संख्या एवढी आहे, आम्ही पॉप्युलेशन आहे तेवढी भारतामध्ये फक्त युवकांची संख्या आहे, तर आपण पुढे होऊन आपल्यालाच भेडसावणाऱ्या प्रश्नांना का नाही समोर जायचं, तर आम्ही ते ठरवलं आणि श्रीलंकेपासून सुरुवात केली आणि आता आम्ही पुढे करोनासाठी पण काम करतो।
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम कहता है केअर करोना, स्टे ट्यून्ड एंड बजाते रहो।